होटल
होटल
में
इम
एक
ein
सपने
traum
के
des
होटल
hotels
में
in
प्रवेश
einchecken
करना
machen
अन्ना
Anna
और
und
उनका
ihre
परिवार
Familie
सुंदर
wunderschön
आता
kommt
है
an
वे
sie
सीखते
lernen
है
sind
की
wie
कमरा
Zimmer
कैसे
wie
बुक
Bucht
करे
machen
नाश्ते
Frühstücks
के
der
समय
Zeiten
बारे
über
पूछती
fragt
है
nach
अपने
ihrem
कमरे
Zimmer
में
zu
जाते
gehen
है
sie
बहुत
sehr
सुंदर
schon
है
ist
अपना
ihre
सामान
Sachen
बाहर
aus
निकालती
packt
है
sie
पूल
pool
में
zum
बड़ा
groß
पानी
Wasser
तैरते
schwimmen
दिन
Tag
धूप
sonnig
भरा
voll
तैराकी
schwimmen
के
nach
बाद
dem
आराम
ausruhen
करते
sich
है
aus
एक
einen
जूस
Saft
पीती
trinkt
मजा
Spaß
करता
haben
अच्छा
gut
रात
Abend
के
zum
खाने
Essen
लिए
für
का
des
खाना
Essen
स्वादिष्ट
lecker
टहलने
spazieren
तस्वीरें
Fotos
खींचती
macht
की
hat
छुट्टियां
Urlaub
शानदार
toll
खुश
glücklich
महसूस
fühlen
फुर्सत
Freizeit
और
und
शौक
Hobbys
मेरा
mein
सप्ताहांत
Wochenende
साइकिल
Fahrrad
के
mit
साथ
dem
टिम
Tim
बताता
erzählt
है
wie
कि
das
कैसे
wie
वह
er
अपने
seinen
दोस्तों
Freunden
साथ
seinen
एक
eine
यात्रा
Tour
की
der
योजना
Plan
बनाता
macht
है
ist
अपनी
seine
तैयारियों
Vorbereitungen
का
der
वर्णन
beschreibt
करता
macht
है
ist
चलाने
fahren
के
zu
जुनून
Leidenschaft
को
zu
साझा
teilen
दोस्तों
Freunde
से
sehen
मिलना
treffen
शनिवार
Samstag
की
der
शाम
Abend
के
für
लिए
den
योजनाएं
Pläne
लिसा
Lisa
और
und
मार्कस
Markus
सोच
überlegen
रहे
sich
है
sind
कि
das
वे
sie
को
am
कहां
wo
मिलेंगे
treffen wollen
विभिन्न
verschiedene
विकल्पों
Optionen
पर
auf
चर्चा
diskutieren
करते
macht
अपनी
ihre
पसंदीदा
favorisierte
गतिविधि
Aktivität
निर्णय
Entscheidung
लेते
machen
जानवर
Tiere
सफारी
Safari
के
durch
दौरान
während
सवाना
Savanne
में
in
पॉल
Paul
अपनी
seine
रोमांचक
aufregenden
के दौरान
während
अपने
seine
अनुभवों
Erlebnisse
का
des
वर्णन
beschreibt
करता है वह
er
बताता
erklärt
है
ist
कि
das
वह
er
कैसे
wie
विभिन्न
verschiedenen
पशु
Tierarten
प्रजातियों
Arten
के साथ
mit
परिचित
vertraut
होता
macht
और
und
उनके
ihre
व्यवहार
Verhaltensweisen
का
von
निरीक्षण
beobachtet
करता
eher
रास्ता
weg
विवरण
beschreibung
पुराने
alten
शहर
stadt
में
in
खोया
verlorene
पर्यटक
tourist
एक
ein
की
von
उलझी
verwinkelten
गलियों
gassen
भटक
verirrt
जाता
sich
है
hat
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.